भारताला दुसऱ्यांदा. भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर, म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर. संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. शिक्का सीझन 4 ची सेकंड लास्ट कॅटेगरी, लक्षात ठेवा, शेवटचा आठवडा आहे हा. ही सेकंड लास्ट कॅटेगरी आहे नाईट कट्टा, म्हणजे रात्रीचं थोडं उशिरा. तुम्हाला भूक लागली किंवा बाहेर जायचं असेल तर तुम्ही कुठे जाता? यामध्ये तीन फायनलिस्ट सकाळी सकाळी मी डिक्लेअर केले, आणि ते म्हणजे विमाननगरचं फरमाईश, कोंढव्याचं जसन, आणि तिसरं ज्याच्या मालकांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.
मदर्स रेसिपी प्रेझेंट
हाय, मैं हूं अमन बिंद्रा. रंगला पंजाब को आपने रेड एफएम के सिक्का पे नाइट कट्टा कैटेगरी में टॉप 3 में लाने के लिए बहुत बहुत शुक्रिया. हमें जितवाने के लिए व्हाट्सएप कीजिए सिक्का स्पेस रंगला पंजाब और अपने नाम के साथ भेज दीजिए 8975935935 पे. थैंक यू. रेड एफएम बजाते रहो.
नाव रांगला थोडस आपल्या मराठी रांगडा सारखं आहे, पण अगदी सौम्य भाषेत बोलतो. नाही नाही, प्लीज मेसेज वगैरे करा आम्हाला. त्या बाकी दोन कॅन्डिडेट साठी सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला शूट चूज करायचं आहे की रेड एफएमचा, म्हणजे तुमचा आमचा शिक्का कुठे लागणार आहे. 8975935935 हा व्हॉट्सअप नंबर, तेवढा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि ते करता करता स्विगी ऍप डाउनलोड करायला अजिबात विसरू नका. दे गॉट मोर दॅन 750 रेस्टॉरंट फ्रॉम अराउंड द सिटी, जिथून ते तुमच्या घरी जेवण डिलिव्हर करू शकतात. कमी कमी जस्ट बे सुपर हिट गाणं, मी आहे संग्राम. 93.5 रेड एफएम बजाते रहो.